भाग 11 लिव्ये पापार्पण लिव्ये 4 27 ते 35 यहोवा 1:21 मुसाच्या वेळी जेव्हा देवाच्या नियमाचे उल्लंघन करत होते तेव्हा ते एक बकरा बली देत होते. नियम जो तोडत होता त्याच्या जाग्यावर बकरा देत होते. हे लोकांना आठवण करून दिले होते परमेश्वराचा आज्ञाचा जर तोडले तर त्यांचा पाप करणे वाईट होते. एक चिन्ह होते तो या गोष्टीचे दाखवून की एक खूप मोठे बलिदान होणार, म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला बलिदान होण्यासाठी या संसारामध्ये पाठवण्यासाठी योजना बनवण्यात आली.